कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा करूया उदो 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 अंबाबाईचा हाकेला उभी राही तारकाई तिच्या ठाई सत्य डोळ्याने पाही गंध दूता नादी आले स्वरूपे तुझी हे भक्तांच्या पायी आठवी प्रथम दिनी बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा करूया उदो 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 अंबाबाईचा स्वामीजी गगनगिरी अंश तो परमेश्वरी भक्ति दत्ताची खरी गुहे स्थान गरी बाजूला खोल दरी रूपते त्यांचे जणू शिव शंकरा परी भेटूया त्यांना कला पाहुई स्वरी लीला भरे दरबार भाविकांचा करूया उदो 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 अंबाबाईचा डोंगरी माथ्यावर ज्योतिबांचे मंदिर जुळती दोन्ही कर पाहाल मूर्ती दर असे हे कोल्हापूर नवरात्रीला पार करती देवींचा तो उत्सव घरोघर सोहळा मनोहर रम्य तो खरोखर तुटे मधुगंध चंदनाचा